नमस्कार माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनो, मी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार सिद्धार्थ शिरोळे बोलतोय. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांची विशाल जनसभा दिनांक 12 नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये सायंकाळी 5 वाजता सर परशुराम महाविद्यालय मैदान येथे आयोजित केली गेली आहे. तरी मी आपणास नम्र विनंती करतो की माननीय नरेंद्र मोदीजींच्या सभेसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून विकसित भारताच्या विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करूया. आपल्याला विनंती आहे की आपण या जनसभेसाठी उपस्थित राहून समर्थन रूपी आशीर्वाद द्या. जय हिंद.